हॅलो, नमस्कार, कसे आहात? नाही म्हणजे मस्त आहे ना? नाही, बाहेरची परिस्थिती जरा बिकट होत चालली आहे, पण डोंट वरी, ये भी दिन बीत जाएंगे. तुम्ही फक्त स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. शिवाय चांगला वेळ घालवण्यासाठी पॉडकास्ट जंक्शन प्रेझेंट स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट आहेच की. आणि हो, मला कल्पना आहे की यावेळी स्टोरीसाठी जरा उशीरच झालाय, पण खात्री या गोष्टीची पण आहे की स्टोरी जंक्शनवरचं तुमचं प्रेम अजूनही कायम आहे. याच प्रेमामुळे लवकरच आपण 50,000 लिसनरची फॅमिली पूर्ण करणार आहोत. त्यासाठी तुमचे आणि फक्त तुमचेच मनपूर्वक आभार. तसं आजची स्टोरी फार विशेष आहे, कारण असा काळ बऱ्याचदा आपल्या सर्वांच्याच आयुष्यात येत असतो. नोकरीसाठी आपण आकाश पातळ एक करतो, पण कुणी दारातही उभं करत नाही हो. आणि जेव्हा आपण जॉबलेस असतो तेव्हा तुम्हाला समोरचा माणूस निव्वळ मूर्ख समजत असतो. आता मी असं का म्हणतोय कळेल. ऐका मूर्खाचा बाजार .com. ही स्टोरी लिहिली आहे दीपक भुतेकर यांनी आणि कंपोज केली आहे आकाश जाधव यांनी.
हॅलो, मी मूर्ख माणूस बोलतोय.
ओके, बोला.
मी ते बैल कामगार .com वर तुमची ना ऍड पाहिली. तुमच्याकडे रिकाम्या, दुरुपयोगी, बेरोजगार लोकांसाठी काम आहेत असं कळलं होत.
अच्छा, पण आता जागा शिल्लक नाहीत. पुढच्या वेळेस गरज असल्यास तुम्हाला नक्की कळवण्यात येईल.
आणि नाकावर टिचून क्रूरपणे समोरून धडाम असा जोरात रिसिव्हर खाली ठेवला जातो. मग तो मूर्ख माणूस न्यूज पेपर, सर्व जॉब रिलेटेड वेबसाईट वर कॉन्टॅक्ट शोधून कॉल मेसेज करून प्रत्येकाला जॉब साठी विनंती करतो. ओळखीच्या लोकांना तर सोडाचो, पण जो भेटेल त्या अनोळखी व्यक्तीलाही जॉब बद्दलच विचारतो. मित्र, प्रेम, विनोद, आवडत्या सिरियल, जेवण, ब्रेकअपचं दुःख, घराशेजारची लाईन मारणारी पोरगी, क्रश, फेसबुक, व्हॉट्सअप, टिंडर, या सगळ्या गोष्टींचा त्याग करून सकाळी कमोड सीटवर बसल्यापासून ते थेट रात्री डोळे बंद करेपर्यंत कुठलीही हाऊसमूज, कुठल्याही अपेक्षा न ठेवता फक्त नोकरी मिळावी हा एकच विचार करत असतो. इवन झोपेत पण त्याला स्वप्न नोकरीचेच पडतात. वो कहते है ना, सारी दुनिया एक तरफ आणि नोकरी मिळवण्याचं स्ट्रगल एक तरफ, तरीही अपयशच कायम पदरी. असो, हा काळ कसा असतो, खूप उशीर झाल्यामुळे लग्न न जमणाऱ्या मुलीसारखा. म्हणजे इच्छा नसतानाही सतत कांदे पोह्यांसारखे इंटरव्ह्यू हो, तोच इरिटेट करणारा प्रश्न उत्तरांचा सोहळा आणि नेहमी ठरल्याप्रमाणे नकार. असो, तर एक महिन्यानंतर याचं न पाहवणारं दुःख पाहून त्याचा एक लांबसा मित्र त्याला एका हॉटेलमध्ये फुकट भाव वेटरचं काम ऑफर करतो. नावाला हॉटेल, ॲक्च्युली असतो तो ढाबा. आता खरं सांगायचं म्हटलं तर काम कसंही असो, शब्दांचं स्टँडर्ड जपायला हवं ना, म्हणून जॉब. वेळ आणि परिस्थिती पाहता देवाघराशेजारी रामायण, महाभारत आणि इतर धार्मिक ग्रंथ बांधून ठेवलेल्या रंगीत कापडात तो त्याचे सर्व मार्कशीट आणि जुने एक्सपिरियन्स लेटर गुंढाळून देवालाच अर्पण करतो आणि वेटर म्हणून काम करण्यासाठी होकार देतो. आणि देऊही का नाही, क्योंकि माँ तू कहती है कोई काम बडा या छोटा नहीं होता और काम से बडा कोई मजहब नहीं होता. या सगळ्या म्हणायच्या गप्पा आणि डायलॉग, पण खरं तर आयुष्याची लागलेली वाट पाहता जे मिळेल ते करून किमान राहण्या खाण्याचा खर्च भागवणं महत्वाचं, नाही का? सो दुसऱ्या दिवशी डोक्याला रुमाल आणि 3/4 बरमुडा घालून साहेब नवीन ऑफिस उर्फ हॉटेल कम ढाबा जॉईन करायला निघणार, तोच नोटिफिकेशनची बेल वाजते. जे नोटिफिकेशन उघडल्यानंतर कळतं, ज्यात एक ईमेल आलेला असतो ज्यामुळे कळतं की साहेबांनी महिन्याभरापूर्वी सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी दिलेल्या मुलाखतीत त्यांची निवड झालेली आहे. सोबत ऑफर लेटर पण आलेलं आहे. वा, पगार खूप नसला तरी वेटर पेक्षा बेटर ऑप्शन वाटला म्हणून हॉटेल मालकास कॉल करून छाती ताणून नाही जमणार बर का आपल्याला असा नकार दिला. 8 दिवसानंतरची जॉईनिंग डेट असल्याने 4 दिवस अगदी निश्चिंत घालवले, पण 5व्या दिवशी एक कॉल आला.
हॅलो, मिस्टर मूर्ख माणूस बोलताय का?
हो सर, मीच बोलतोय, मूर्ख माणूस.
तुम्ही आमच्या वर्तमानपत्रातील जाहिरात पाहून कॉल केला होता का?
हो सर, हो सर, आणि सर्व डॉक्युमेंट्स मेल पण केले होते. तुम्ही मला काही दिवसात कळवतो असं म्हणले होते.
येस मिस्टर मूर्ख, मी तुमचे सर्व पेपर्स पाहिलेत आणि आय थिंक आमच्या डिजिटल ऍड एजन्सीसाठी तुम्ही अगदी छान लिहू शकता. तसं तुम्हाला वरिष्ठांकडून सुद्धा ट्रेनिंग देण्यात येईल. सो तुमचं मी आता काय करतो, कॉलवरच छोटासा इंटरव्ह्यू घेईल आणि त्यानुसार तुमची पात्रता पाहून तुमचं सिलेक्शन आणि पॅकेज ठरवून घेऊ. चालेल?
ओके सर, चालेल ना.
तब्बल 1 तास नको नको ते थुकरट प्रश्न विचारून एकदाचा इंटरव्ह्यू संपला. हवं तेवढं नाही, पण खर्च भागेल एवढं पॅकेज तर ठरलं. पण असो, हरकत नाही, रायटिंग वर्क हे आवडीचं काम असल्यामुळे आणि भविष्यात याच फील्डमध्ये काम करण्याची इच्छा असल्यामुळे क्षणाचाही विलंब न करता दृढ निश्चय करून इथेच जॉईन करायचं ठरवलं. आणि त्यासोबतच रितसर अगोदरच्या सेल्स एक्झिक्युटिव्हच्या जॉबसाठी स्वतः कॉल करून रुबाबात नकार दिला. तो कॉल ठेवून मोठा समाधानाचा मोकळा श्वास टाकणारच की फोन केकाळला. एसटीडी कोड पाहिला आणि तो कॉल मुंबईहून आलाय असं लक्षात आलं. कॉल रिसीव्ह केल्यानंतर एका गोड मुलीचा आवाज आला.
हॅलो, दिस इज श्रेया फ्रॉम बेस्ट चिप मोबाईल कंपनी. कॅन आय टॉक टू मिस्टर मूर्ख माणूस?
येस, मूर्ख माणूस स्पीकिंग.
वेल हाय मिस्टर मूर्ख, मैंने bellkamgar.com पर आपका प्रोफाइल देखा. आपका सेल्स में काफी अच्छा एक्सपीरियंस है.
जी हाँ मैम.
सो मिस्टर मूर्ख, हमारे यहाँ पुणे में एक ASM यानी कि एरिया सेल्स मैनेजर की पोस्ट खाली है. अगर आप इंटरेस्टेड हैं तो आज ही आपके इंटरव्यूज हो जाएंगे.
ओके 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 मैडम, चलेगा.
चांगली पोस्ट म्हणजे भरपूर पगार, या विचारानं ऍड एजन्सीचं रायटिंग वर्क म्हणजेच ड्रीम वर्क. एज्युकेशन झाल्यावर करूयात यार, या विचारानं इच्छा नसतानाही आर्थिक परिस्थितीला हतबल होऊन मूर्ख माणूस हा निर्णय घेतो.
ग्रेट, सो आपका एक इंटरव्यू हमारे मैनेजर मिस्टर गधाराम लेंगे.
ओके जी.
जी, और अगर आप ये इंटरव्यू क्रैक कर लेते हैं तो फिर कल वीडियो कॉल पे आपकी फाइनल इंटरव्यू हो जाएगी जो हमारे HR मिस्टर दलिंद्र लेंगे.
ओके जी, थँक यू.
परत 2 तास इंटरव्ह्यू नंतर मॅनेजरने HR च्या फायनल बलात्कारासाठी इंटरव्ह्यू साठी मूर्ख माणसाला सिलेक्ट केलं. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे म्हणजे 10:30 एका म्हाताऱ्या माणसाने स्काईपवर इंटरव्ह्यू घेतला आणि सिलेक्शन झालं. हुश, मेलवर ऑफर लेटर सुद्धा आलं. चांगली पोस्ट, ठीकठाक पगार, उद्याची जॉईनिंग, आता राहिलं पेपर वर्क. तसं रिझ्युमे आणि ऑफर लेटर मी मेल केले, पण इतर गोष्टी अजून बाकी होत्या. दुसऱ्या दिवशी प्रेस केलेल्या कपड्यांवर डिओ मारून शर्टिंग करून एकदम फॉर्मल लुक मध्ये ऑफिस मध्ये एंट्री मारली. धूळ खात पडलेला ASM चा डेस्क बघून अभिमान वाटत होता. रुबाबात चेअरवर आपली तशरीफ टेकवून सगळ्यात पहिले ऍड एजन्सीच्या जॉबला नकार कळवला. त्यानंतर दिवसभराचं कामाचं शेड्यूल ठरवलं आणि सेल्स टीमची लगेच ओळख करून घेतली. पहिला दिवस मस्त पार पडला. ज्यात कंपनीने डॉक्युमेंट्स मागितले होते, आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रॉपर पुण्याचा रहिवासी नसल्यास एक लोकल साक्षीदार, डिग्री आणि गाडीचे डिटेल्स. आता पुढच्या दिवशी मूर्ख माणसाने HR ऑफिसला मेल करून आधार, पॅन आणि घरमालकाचे कागदपत्र साक्षीदार म्हणून दिले. त्याचबरोबर गाडी नाही आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट नाही म्हणून डिग्री नाही असंही कळवलं. समोरून उत्तर आलं की गाडी किंवा डिग्री नसली तरी चालेल, पण साक्षीदार राजकारणी नसावा आणि तुमचे घरमालक पॉलिटिशियन आहेत. मग मूर्ख माणसाने पत्रकार मित्राचे कागदपत्र साक्षीदार म्हणून मेल केले, तर त्यालाही नकार, कारण पत्रकार साक्षीदार म्हणून चालत नाही म्हणे. मग मूर्ख माणसाने वकील काकांचे पेपर विनंती करून मिळवले आणि सबमिट पण केले, पण त्यालाही नकार आला. का तर म्हणे लॉयर आणि गव्हर्नमेंट सर्व्हंट साक्षीदार म्हणून चालणार नाहीत. या सर्व खटाटोपा दरम्यान ऑफिसचं काम अगदी चोखपणे चालू होतं. या सर्व प्रकारात 8 दिवस होऊन गेले. या सर्व 8 दिवसांमध्ये मूर्ख माणसाला एकही योग्य साक्षीदार मिळाला नाही. आणि त्यासोबतच ASM च्या चेअरवर एक नवीन लोकल फ्रेश तशरीफ येऊन ठेपली. आता मूर्ख माणसाला केवळ एका साक्षीदारामुळे बेस्ट चीप कंपनी मोबाईलने छाती ताणून रितसर नकार दिला. आता काय, परत मूर्ख माणूस जॉबलेस झाला. आता त्याच्याकडे ना हॉटेलचा जॉब आहे, ना सेल्स एक्झिक्युटिव्हचा, ना ऍड एजन्सीचा. आता परत कॉल, मेसेजेस, न्यूजपेपर, जॉब साइट्स, मुलाखती, प्रश्न उत्तर, अत्याचार, बलात्कार अँड ऑल टू बी कंटिन्यूड. आजची स्टोरी जरी एकदम भारी असली ना, तरी दुर्दैव हेच आहे की आपल्या इथे हेच होतं. सध्या बरेच जण या परिस्थितीतून जात असतील, काम शोधत असतील, हवं तसं काम मिळत नसेल. पण डोंट वरी, स्वतःवर विश्वास ठेवा आणि एंड ऑफ द डे जो निर्णय घ्याल तो तुमच्यासाठी योग्यच असेल. सो बेस्ट ऑफ लक. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या भारी दमदार एकदम सॉलिड स्टोरीसह. पॉडकास्ट जंक्शन प्रेझेंट स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्टवर.